आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट। गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 1,95,000 कोटी रुपयांवर। आदिवासी बहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतेपद। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा सामना मुंबईत सुरू। अभिषेक शर्मानं झळकावलं 37 चेंडूत शतक। भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर परदेशी चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे। 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प काल संसदेत सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या। देशातल्या प्रामाणिक करदात्यांमुळे अर्थव्यवस्थेला मोलाचं योगदान मिळत असून यंदाचा अर्थसंकल्प तयार करताना त्यांच्याकरता करांमध्ये सवलत द्यायचं उद्दिष्ट होतं असं त्या म्हणाल्या। कर आकारणी सुलभ आणि सोपी असावी, त्यामुळे करभरणा प्रामाणिकपणे करण्याला प्रोत्साहन मिळतं असं त्यांनी सांगितलं। जानेवारी 2025 या महिन्यात 1,95,000 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे। जानेवारी 2024 तुलनेत या महिन्यात करमहसुलात 12.3% वाढ झाली आहे। या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन 36,077 कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन 44,942 कोटी रुपये इतकं आहे। एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन 1,00,000 कोटी रुपये तर उपकर संकलन 13,412 इतकं आहे। आदिवासी बहुल भागांमधलं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं सर्वात मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। नागपूरमध्ये एम्स इथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट 2025 या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते। सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं GDP मधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे। आदिवासी बहुल भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं गडकरी म्हणाले। या परिषदेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला। आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं केवळ भारतच नाही तर जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे असं ते यावेळी म्हणाले। आदिवासींची पारंपरिक उपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्याचा संगम करूनच आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा नीटपणे पोहोचवता येतील असं त्यांनी सांगितलं। देशभरात आज वसंत पंचमी साजरी होत आहे। या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा केली जाते, तसंच वसंत ऋतूचं स्वागत करून निसर्गातल्या नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो। शिक्षण आणि ज्ञानाचं महत्त्व सांगणारा तसंच समृद्धी आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा हा दिवस असून सर्व देशवासियांना शुभेच्छा देत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमावर लिहिलं आहे। लवकरच भारत जागतिक स्तरावर ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवर देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। पंढरपुरात आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला। श्रीलंकेत कोलंबो इथे आज वसंत पंचमीनिमित्त सरस्वती पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तिथले भारतीय उत्साहानं सहभागी झाले होते। सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथे हर कंठ में भारत हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला। हा कार्यक्रम आजपासून 16 फेब्रुवारीपर्यंत दररोज 21 आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल। या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत। सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणेश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होत्या. हर कंठ में भारत हा उपक्रम युवा कलाकारांना त्यांची प्रतिभा राष्ट्रासमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल असं अरुणेश चावला यांनी आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना सांगितलं. सांस्कृतिक मंत्रालयाचा हा एक अनोखा उपक्रम असून त्यामुळे केवळ कलाकारांनाच नव्हे तर आकाशवाणीलाही श्रोतृवर्ग वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रज्ञा पालीवार गौर यांनी म्हटलं आहे. आम आदमी पार्टी दर तासाला नवीन धोरण जाहीर करत असते हे त्यांना नैराश्य आल्याचं द्योतक आहे अशी टीका ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. दिल्ली विधानसभेच्या प्रचारसभेत ते आज आर के पुरम येथे बोलत होते. आम आदमी पार्टीनं दिल्लीचा काहीही विकास केला नाही आणि 11 वर्ष वाया घालवली असा आरोप त्यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या T20 विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 82 धावात गारद झाला. भारताच्या गोंगदीत रिशानं सर्वाधिक 3 गडी बाद केले तर पारुनिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी 2 आणि शबनम शकील हिनं 1 गडी बाद केला. विजयासाठी 83 धावांचं लक्ष भारतानं 1 गड्याच्या बदल्यात 12व्या षटकातच पार केलं. गोंगदीत रिशानं नाबाद 44 तर सानिका चाळकेनं नाबाद 26 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गोंगदीत रिशा या सामन्यातली तसंच स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. भारताच्या या नारी शक्तीचा आपल्याला अभिमान वाटतो असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होत आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅमसन फटकेबाजी करताना 16 धावांवर बाद झाला मात्र अभिषेक शर्मानं 37 चेंडूत शतक ठोकलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14व्या षटकात 4 बाद 182 धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारतानं 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या T20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. देहरादून इथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. आशीनं 2023च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात रौप्यपदक पटकावलं होतं. दरम्यान या क्रीडा स्पर्धेत संरक्षण सेवा दल पहिल्या स्थानावर, कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर महाराष्ट्र 3र्या स्थानावर आहे. नवी दिल्लीत DLTS स्टेडियमवर सुरू असलेल्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत भारतानं टोगोच्या संघाचा 4-0 असा पराभव केला आहे. डेव्हिस चषक स्पर्धेत प्रथमच खेळत असलेल्या भारताच्या करण सिंगनं टोगोच्या होडबलो इसाक पाडियोचा टायब्रेकरमध्ये पराभव केला. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत भारतीय नौदलाच्या अर्ध मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असून अमेरिकी डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरत नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन 1,95,000 कोटी रुपयांवर. आदिवासी बहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर 9 गडी राखून मात करत भारतानं पटकावलं विजेतेपद. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा सामना मुंबईत सुरू. अभिषेक शर्मानं झळकावलं 37 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.